नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी. राज्य सरकारचा स्टारलिंक सोबत करार. दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास. सरकारनं तत्काळ कर्जमाफी द्यावी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी. मराठवाडा दौऱ्यात साधला शेतकऱ्यांशी संवाद. आणि वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्या नवी दिल्लीत कार्यक्रम. राज्यातही विविध ठिकाणी होणार सामूहिक गायन. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकानं काल पाहणी केली. बीड जिल्ह्यात बीड, शिरूर, कासार आणि आष्टी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा या पथकानं दौरा केला. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला. आतापर्यंत 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 445 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये पिकांसह जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तसंच पशुधन आणि घरांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यातल्या खासगाव आणि वागे गव्हाण या गावातही केंद्रीय पथकानं पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. वागे गव्हाण इथल्या नुकसान झालेल्या शेतीची आणि घराची या पथकानं पाहणी केली, तसंच सीना नदीच्या काठावरून पूरबाधित ग्रामस्थांकडून पूरपरिस्थितीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यावेळी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात बडकबाळ आणि हत्तूर आणि उत्तर सोलापूरच्या तिऱ्हे आणि शिवणी या गावांना भेट देऊन शेती, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा केंद्रीय पथकानं आढावा घेतला. अहिल्यानगर जिल्ह्यातही या पथकानं अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या विविध भागांना भेट दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतले तीनही पक्ष आपापल्या स्तरावर युतीसंदर्भात निर्णय घेतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकांची घोषणा झाली आहे, आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ. तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत. कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल. त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल.
स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. स्टारलिंकशी करार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. या धोरणात्मक भागीदारी अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं महाराष्ट्र शासन आणि स्टारलिंक मिळून राज्यातल्या दुर्गम आणि अल्पसेवित भागांना जोडण्यासाठी कार्य करतील. यात आदिवासी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपत्ती नियंत्रण कक्ष, वनचौक्या, किनारी क्षेत्र तसंच गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा कालपासून सुरू झाला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या नांद्रा इथं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपण मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. महायुती सरकारनं शेतकरी, व्यापारी, नागरिकांना दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाईच्या पॅकेजचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांनी ते आश्वासन पाळलं नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यात पाली इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासनानं तात्काळ कर्जमुक्ती करावी, अन्यथा शेतकरी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही ठाकरे यांनी दिला. ते म्हणाले,
कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही मागणी सरकारने जर आता लवकरात लवकर कर्जमुक्त केलं नाही तर केवळ मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून सरकारचा चक्का जाम केल्याचे राणांनी हा.
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला उद्या 150 वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं यानिमित्त आयोजित केलेल्या स्मरणोत्सवाचं उद्घाटन उद्या नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 दरम्यान हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यासोबतच देशभरात अनेक ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात वंदे मातरमचं गायन करण्यात येणार असून मंत्री अतुल सावे यांनी काल या कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. नांदेड शहरात श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन तहसील कार्यालयाजवळ वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा होणार आहे. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानकदेव यांची जयंती काल उत्साहात साजरी झाली. यानिमित्त राज्यातल्या विविध गुरुद्वारांमध्ये लंगर भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम पार पडले. नांदेडमधल्या श्री सचखंड गुरुद्वारा इथं हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी काल अखंड पाठाची समाप्ती करण्यात आली. परभणी शहरात सिंधी समाज बांधवांच्या वतीनं श्री गुरुनानक देव यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमाही काल सर्वत्र श्रद्धापूर्वक पारंपरिक पद्धतीनं साजरी झाली. विविध मंदिरांमध्ये दीपोत्सव पार पडला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या 12 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या 269 सदस्यांसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगानं आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असून आगामी काळातही प्रशिक्षण बैठका घेणार असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं. ते म्हणाले,
इलेक्शनच्या रिलेटेड जी तयारी आहे ती आपली ऑलरेडी झालेली आहे. मॅनपॉवर आहे, त्यांचं ट्रेनिंग आहे, मास्टर ट्रेनिंगची सगळी नियुक्त्या, मल्टिपल ट्रेनिंग झालेले आहेत, मशीन्स आपले सगळे आलेले आहेत. FLC जी प्रक्रिया आहे ती पण आपण पार पाडलेली आहे. इलेक्शनचं गोडाऊन, इतर लॉजिस्टिक सगळं आपण यंत्रणा सज्ज आहे, परिपूर्ण आहेत. लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने पण आमच्या ज्या इतर चॅप्टर केसेस आहे, तडीपारी आहे, MPD आहे, या ऍक्टिव्हिटी पण चालू आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये शांततेमध्ये, सुव्यवस्थेमध्ये ही निवडणूक 100% पार पडेल.
जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर आहे. अंतिम मतदार यादी 6 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, असं माहिती महानगरपालिकेनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरातल्या विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जवळपास 12 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागानं 3 प्रमुख योजनांच्या या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून नागरी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे. रब्बी पेरणीसाठी अतिरिक्त मदत म्हणून धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी 577 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या मदतीसाठी जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. धाराशिव जिल्ह्यातल्या विविध क्षेत्राच्या विकासासाठी विविध कंपन्या, कारखाने आणि बँकांनी पुढे येण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी संमेलनात ते काल बोलत होते. जिल्ह्याचा शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आणि पर्यावरणीय विकास घडवून आणण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी करून आपलं योगदान द्यावं, असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात हर्सुल इथल्या हरसिद्धी मातेच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली. यात्रेनिमित्त शहागंज चौराहा इथून निघालेली पालखी संपूर्ण हर्सुल गावात फिरून परत मंदिरात दाखल झाली. या यात्रेच्या निमित्तानं हरसिद्धी माता मंदिर परिसरात आज कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यात कपिलधार इथं संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामींच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली. आज सायंकाळी 4 वाजता शासकीय महापूजा होणार आहे. यानिमित्त 20 दिंड्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यात 2 बालविवाह रोखण्यात चाइल्ड हेल्पलाईन पथकाला यश आलं. एकुरगा इथल्या 17 वर्षीय आणि जहागीरदार वाडी इथल्या 16 वर्षीय बालिकांचे विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, तसंच पालकांचं समुपदेशन करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी. राज्य सरकारचा स्टारलिंकसोबत करार. दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्या नवी दिल्लीत कार्यक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.